आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी. बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार आणि राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत झाली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होत्या. 147 नगरपंचायतींपैकी अनुसूचित जमातींसाठी 13, इतर मागासवर्गासाठी 40, खुल्या प्रवर्गासाठी 76 जागा आरक्षित झाल्या आहेत. 33 नगरपरिषदा अनुसूचित जातीसाठी तर 67 ओबीसींसाठी आरक्षित आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यावर्षी होणाऱ्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे. ही प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि महानगरपालिका संकेतस्थळावर आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी 8 ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. येत्या डिसेंबरपासून या विमानतळावरून उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती दिली. विमानतळाला 30 सप्टेंबर रोजी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवाना मिळाला आहे. भारत हा जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्वाचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथे 20व्या FICCI उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण अतिशय महत्वाचं असून भारताला विकसित देश बनवण्यासाठी शिक्षण महत्वाची भूमिका बजावेल असं गडकरी म्हणाले. यामुळे शिक्षण आणि संशोधन क्षेत्राला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येत्या 9 ऑक्टोबरपासून 2 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशातल्या आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या भेटीमध्ये 3 करार होण्याची अपेक्षा असून यामुळे माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्र आणि संयुक्त उपक्रमाच्या क्षेत्रातलं सहकार्य वृद्धिंगत होण्याची अपेक्षा असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. वस्तू आणि सेवा परिषदेनं GST कररचनेत केलेल्या सुधारणा 22 सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. नव्या कररचनेमुळे अनेक वस्तू पदार्थ स्वस्त झाल्यानं ग्राहकांना याचा फायदा होणार आहेच, शिवाय राज्यांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. आज आपण जाणून घेणार आहोत GST सुधारणेमुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या सकारात्मक परिणामाबद्दल.
नव्या कर रचनेमुळे महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात साखर कारखाने, फळभाज्या प्रक्रिया उद्योग, मत्स्य व्यवसाय, हातमाग उद्योग यासारखे अनेक लघु आणि मध्यम उद्योग आहेत. GST सुधारणेमुळे या सर्व क्षेत्रातील वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होणार आहे. त्यामुळे वस्तूंच्या किमतीही कमी होतील आणि ग्राहकांना दिलासा मिळेल. तसंच शेतकरी, कारागीर, कामगार आणि व्यावसायिकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. परिणामी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास यामुळे मदत मिळणार आहे. प्रक्रिया केलेल्या साखर आणि अन्न पदार्थांवरील GST कमी झाल्यामुळे त्यांचे दर 6 ते 7% कमी झाले आहेत. जवळपास 50 लाख शेतकरी आणि 2 लाख कामगारांना याचा फायदा मिळणार आहे. प्रक्रिया केलेल्या आणि परीक्षण केलेल्या माशांवरचा GST 5% झाला आहे. याचा लाभ 2 लाख मच्छीमारांना होणार आहे. कापड, चामडे, पैठणी आणि वारली कलाकृतीवरच्या GST सवलतीमुळे 1 लाखापेक्षा जास्त कामगार आणि कारागिरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहे. वाहन उद्योग, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्माण, विमा या सर्व क्षेत्रांमध्ये GST सुधारणा झाल्यामुळे लाखो लोकांना लाभ होणार असून त्यांचं जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे GST सुधारणांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळेल यात शंका नाही.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोग आज दुपारी 4 वाजता नवी दिल्लीत बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्यासह वार्ताहर परिषद घेणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या की आदर्श आचारसंहिता लागू होईल. 243 सदस्यांचा समावेश असलेल्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ येत्या 22 नोव्हेंबरला समाप्त होत आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सर्वंकष विचार केला जाईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी काल वार्ताहर परिषदेत स्पष्ट केलं होतं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत 21 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपयांचा निधी हस्तांतरित केला. महिला वर्गात उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये बिहारमधल्या 1,10,00,000 महिलांची निवड झाली आहे. नितीश कुमार यांनी आज पाटणा मेट्रो रेल्वेचं उद्घाटनही केलं. पहिल्या टप्प्यातल्या मेट्रो मार्गावर उद्यापासून प्रवासी सेवा सुरू होईल. प्रत्येक गाडीला 3 डबे असून ती एका फेरीत 900 प्रवासी वाहून नेईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात राष्ट्रीय सेवा योजनेचे 2022-23 सालासाठीचे माय भारत पुरस्कार वितरित केले. सेवा योजनेचे कार्यकर्ते विद्यार्थी, कार्यक्रम अधिकारी तसंच NSS युनिट्सना उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. केंद्रीय युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय हेही यावेळी उपस्थित होते. लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून 1 आठवड्यात जबाब मागितला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांनी हा आदेश दिला. लडाखमध्ये हिंसक आंदोलन झाल्यानंतर सोनम वांगचुक यांना 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे. पुढची सुनावणी येत्या 14 ऑक्टोबरला होणार आहे. राज्यात काल विविध ठिकाणी जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पावसामुळे तेरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गावांमध्ये पाणी शिरलं आहे. पुरामुळे पिकांसह सुपीक जमीनही वाहून गेली आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. परभणी शहर आणि परिसरात आज पहाटे मुसळधार पाऊस झाला. परभणीत एकाच दिवसात तब्बल 98.2 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं दिली आहे. पावसामुळे सखल भाग जलमय झाला आहे. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा 88 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 247 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी. बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर होणार आणि राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचं राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.